Book 2
51
51
51
Fare spese
Rojci kame, kharedi ityadi
Rojci kame, kharedi ityadi
Voglio andare in biblioteca.
Mala वाचनालयात जायचे आहे.
मला वाचनालयात जायचं आहे.
Voglio andare in libreria.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचं आहे.
Voglio andare all'edicola.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचं आहे.
Voglio prendere in prestito un libro.
मला एक पुस्तक घ्यायचे आहे.
मला एक पुस्तक घ्यायचं आहे.
Voglio comprare un libro.
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.
मला एक पुस्तक खरेदी करायचं आहे.
Voglio comprare un giornale.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचं आहे.
Voglio andare in biblioteca per prendere in prestito un libro.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचं आहे.
Voglio andare in libreria per comprare un libro.
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचं आहे.
Voglio andare all'edicola per comprare un giornale.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Voglio andare dall'ottico.
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला सुपरमार्केटात जायचं आहे.
Voglio andare al supermercato.
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
मला बेकरीत जायचं आहे.
Voglio andare dal fornaio.
मला बेकरीत जायचे आहे.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
Voglio comprare degli occhiali.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
मला फळ आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
Voglio comprare frutta e verdura.
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
Voglio comprare panini e pane.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Voglio andare dall'ottico per comprare degli occhiali.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Voglio andare al supermercato per comprare frutta e verdura.
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचं आहे.
Voglio andare dal fornaio per comprare panini e pane.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे.